श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा आवसावे तुझा दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद्दासबोध पाहतो आहोत दशक पहिला समास पाचवा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद्दासबोध पाहतो आहोत दशक पहिला समास पाचवा संत स्तवन नाम समास। हा दासबोध म्हणजे ग्रंथराज दासबोध आहे। ह्याच्यामध्ये पूर्णत्व आणि स्वरूपबोधच सांगितलेला आहे। स्वरूप संप्रदाय असं त्याला म्हटलं जातं म्हणून समास। हा दासबोध म्हणजे ग्रंथराज दासबोध आहे। ह्याच्यामध्ये पूर्णत्व आणि स्वरूपबोधच सांगितलेला आहे। स्वरूप संप्रदाय असं त्याला म्हटलं जातं म्हणून स्वरूप हा शब्द अनेक वेळा आलेला आहे। एकेका समासात देखील अनेक वेळा स्वरूप शब्द आला आहे। स्वरूप म्हणजे आपलेच रूप तत्व निरसना उपरी देह भाव गेल्यावर उर्वरित जे राहत ते आपलं स्वरूप आहे। ज्याला शून्यावस्था कळते ते जे ह्या देहामध्ये अधिष्ठान भूत आहे जे प्रत्यक्ष काही करीतही नाही आणि करवीतही नाही असं जे आहे ते आपलं स्वरूप आहे। ते आपण जाणून घ्यायचं आहे। या स्वरूपाचा बोध करून घेण्यासाठी दासबोध हा ग्रंथ आहे। पण हे स्वरूप शोधायचं कुठं? संत सांगतात तुझ्यामध्येच ते आहे, तूच ते आहे तत्वमसी। कळत का नाही? अज्ञान आहे, भ्रांती आहे। मी कोण ह्याचं अज्ञान आहे। असत्य अंतरी बिंबले न सांगताची दृढ झाले। जे जे समोर दिसत आहे ते असत आहे पण ते अंतःकरणामध्ये पक्क बसलेले आहे। आणि सत्य असो न हरपले जेथीच्या तेथे। आणि सत्य जो परमात्मा आहे तो दिसत नसल्यामुळे हरपलेला आहे। सत्य समजाया कारणे केली नाना निरूपणे। संतांनी ग्रंथ लिहिले, प्रवचने केली सत्य कळाव म्हणून, तरी उठे ना धरणे असत्याचे। पण असत्याचं धरणं जे काही उठत नाहीये। ऐकत असताना निरूपण कानावर पडत असताना क्षणभर बोध झाल्यासारखं वाटतं, पण निरूपणातून उठला की पुन्हा ते असत्य जे आहे तेच पुन्हा दृढ बसतं आणि त्याचेच विचार पुन्हा सुटतात। जे आहे ते लुप्त झालं आणि असत्य दृढ झालं आणि त्यामुळेच आपण आपल्याला हरवलो आहोत असं म्हणतो। वेदे प्रकाशिले सर्वही, वेदाने सर्व काही सांगितलेलं आहे पण तरी देखील वेदांना वस्तू दाखवता येत नाही। त्याचं कारण त्याच्या अधिष्ठानावरच वेद आहेत। माणसाची देव चालवी अहंता मीची एका करतो म्हणून या। जेव्हा आपण मी हे करतो असं म्हणत असतो ती अहंता देखील परमात्मा म्हणजे वस्तूच चालवत असते। त्याच्या अधिष्ठानावरच तो मी मी असं बोलत असतो। त्याचाच प्रकाशामुळे सर्व काही प्रकाशित होतो। म्हणून इतर कोणतीही वस्तू त्या सद्वस्तूला प्रकाशित करू शकत नाही। वेद नाहीत, देव देखील नाहीत। आणि ही जी वस्तू आहे ही कुणी कुणाला एखादं उचलून गाठोडं द्यावं असं द्यायचं नाही आहे। हे ज्याचं त्यांनीच मिळवायचं आहे। एका ठिकाणी म्हटलंय हे मोक्षाचे गाठोडे कुणी कुणाला द्यावं असं नाही आहे। फक्त संत मार्ग दाखवतात, चालायचं ज्याचं त्यांनीच आहे। चालना तो आप आप ही है, हम तो शायद मार्ग बताएंगे। हम मार्ग दाखवू पण चालणं तुम्हीच करायचं। उद्धर येत आत्माना आत्मानं भगवंतांनी सांगितलेलं आहे। तो मार्ग सांगतात आणि म्हणून देवापेक्षा सद्गुरु मोठे असं म्हटलेलं आहे। आणि मग ह्या ठिकाणी भगवंतांचा उपयोग नाही, सद्गुरूंचाच उपयोग आहे। तेची वस्तू संत संगे स्वान तो त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलं, मला कळलं। आणि माझं जर कळलं असेल तर त्याचं सगळंच वर्तन बदलून जातं। तो नम्र होतो, प्रेमळ होतो, आग्रहीपणा सुटतो, अहंकार संपतो। सर्वच्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या कृपेने चालले, त्याच्या शक्तीनं चाललेल्या आहेत अशा तऱ्हेचा त्याचा बोध असतो। आणि सद्गुरूंच्या भगवंतांच्या सूत्रानुसार तो चालत असतो। कळसूत्री बाहुली आणि सद्गुरूंच्या भगवंतांच्या सूत्रानुसार तो चालत असतो। कळसूत्री बाहुली असती तशी अशा तऱ्हेचं त्याचं मोठं लक्षण आहे 24 तास त्याच अनुसंधानात असतो. पण ही संत संगतीत वस्तू ही जरी कळत असली तरी संत संग मिळणं कठीण आहे. तो अत्यंत अगम्य आहे, अमोघ आहे, दुर्लभ आहे असं संत सांगतात. त्याचं कारण संत काही असे गल्लोगल्ली मिळणारे नाहीत, क्वचित कुठंतरी असतात. कारण 100 संत आहेत असं जरी वाटलं तरी त्यांच्या जवळ गेल्यानंतर लक्षात येतं की अरे संत नाहीत. त्यामुळे वस्तू जशी म्हणतो चकाकणारी, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, जे चमकतं आहे ते सोनं नव्हे, किंबहुना ते. आणि मग लक्षात येतं, आणि खऱ्या संतांचं लक्षण असं असतं की पहिल्यांदा जरी लक्षात आलं नाही तरी जसं जसं आपण त्यांच्या जवळजवळ जायला लागतो तसं तसं मोठेपण आपल्याला कळायला लागतं. विशेषतः आपण साधना करायला लागलो की त्यांचं मोठेपण आपल्याला कळायला लागतं. त्यांचा बोध काय आहे, त्यांची कर्म कशा प्रकाराने चालली आहे. संतांच्या जवळ कोणताही विकार नसतो, काम क्रोध मत्सर दंभ अहंकार नसतो. पण बहुतेक साधक जर असेल, प्रवचनकार असेल, हरिभक्त जर असेल तर त्याच्याजवळ अहंकार विलक्षण. मीच काय तो प्रवचनकार आहे, मलाच काय ते सगळं कळत आहे, मीच सर्वापेक्षा शहाणा आहे, त्याला कुणी काही म्हणायची सोय नसते की लगेचच्या लगेच त्याचा अहंकाराचा फुंज जो असतो तो उफाळून येतो. आणि म्हणून प्रवचन करणं, ग्रंथ वाचणं ह्याच्याने मनुष्य संत होत नाही किंवा ती वस्तू सापडत नाही. पुष्कळ वेळा असं म्हटलंय, हरिदास आणि विरक्त, ज्ञानी आणि प्रेमळ भक्त ही अपूर्वता आहे असं म्हटलंय. ज्ञान झालं की ज्ञानाची वृक्षता येते. हरिदास असला सर्व सांगतो पण विरक्ती नाही, तो उलट पैशाच्या मागे लागतो. किती पैसे देणार म्हणजे प्रवचन, किती हजार, खाण्यापिण्याची व्यवस्था काय आहे, इतरांची व्यवस्था काय आहे, म्हणजे वस्तुतः जे निरोप्याचं काम करायचं आहे, भगवंतांचा बोध जो आपल्याला मिळाला आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे आणि त्याच्यातला आनंद मिळवायचा आहे, त्याच्याऐवजी पैशाला ते विकलं जातं असं जर असेल तर त्याला संत नाही साधक देखील म्हणता येत नाही. म्हणून फार सावधपणाने राहायला लागतं साधकाने सुद्धा. म्हणून संतत्व आपल्या ठिकाणी किंवा साधकत्व देखील प्रथम आपल्या ठिकाणी मुरावं लागतं, म्हणजे मग आपल्याला संत ग्रंथ आणि वस्तू कळते. करी वृत्त जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. संत कधी दैन्यवाणा नसतो, त्याला कुणाकडून काही अपेक्षा नसते, कुणाकडे काही मागायचं नसतं, त्याला असं काही मिळालेलं असतं की त्या आनंदात तो असतो आणि त्यामुळे दैन्यवाणा स्थिती नसते. आणि एखादा खूप श्रीमंतही असेल पण दीनवाणा असतो, तर काहीतरी सारखं पाहिजे असतं. आणि हा संत असतो तो सर्वांच्यावर प्रेम करणारा, दयाळू, कृपाळू, त्यांच्या कृपेला मर्यादाच नसते. जशी समयीची ज्योत किंवा चंदनाचं खोड सांगितलंय ते झिजत झिजत प्रकाश देत असतं, सुवास देत असतो. असा जो संत मिळाला, मिळता प्रत्ययाचा संत, एकांता परिस एकांत, संतांच्या सान्निध्यात जर बसलं तर एकांतात जे साधायचं असतं ते संतांच्या सान्निध्यात मिळत असतं. म्हणून स्वानुभवे कळू लागे असं जे म्हटलेलं आहे, हा शब्द महत्वाचा आहे की नुसतं बोलून नाही तो अनुभव घेतला पाहिजे. अनादिकालापासून खरं म्हणजे एक आश्चर्य आहे की आपलाच आनंदाचा ठेवा आहे पण आपल्याला चुकला आहे. म्हणून म्हटलं जयाचे तया चुकले. काय झालं ते, बाहेरच्या मीन ग्रासलेलं आहे त्यामुळे आतला मी आच्छादित झालेला आहे, त्याला प्रकाशित करायचं आहे. म्हणून तेच वस्तू स्वानुभवाने कळू लागे असं समर्थ म्हणतात. जगी पाहता सर्वही कोंदलेसे, आभाक्यास हे दृश्य पाषाण भासे. सर्व जगामध्ये तोच एक कोंदून भरलेला आहे, पण अभागी मनुष्य असा आहे की त्याला दृश्य सगळं पाषाणवत वाटतं, त्याला चैतन्य कुठं आढळत नाही, चैतन्याचा त्याला अनुभवही येत नाहीये. मग स्वरूपाचा त्यामुळे अभाव झाला आणि परमात्म्याने कोंदून राहिलेलं दृश्य नाशिवंत त्याला वाटायला लागलेलं आहे. आणि ज्ञानी माणसाला मात्र सर्व चैतन्य रूप आहे असं दिसतं. नभी वावरी जो अणुरेणू काही, रिता ठावया राघवी वीण नाही. असं सर्व चैतन्य रूप आहे, राघव रूप आहे असं त्याला वाटतं. म्हणून संत या गोष्टी नुसत्या सांगत नाहीत पण वस्तू दाखवण्याचं काम करतात. विचित्र कळा ये मायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची, माया तीता अनंताची संत सोये सांगती. या मायेची विचित्र कळा आहे, सर्व जग मायेने आवृत्त आहे, प्रत्येक गोष्ट मायेमध्ये येते. जे जे काही घडतंय असं आपण बघतो ते सगळं मायेमध्ये आलेलं आहे, पण त्याच्यातून बाहेर पडण्याची बुद्धी होत नाहीये, हेच दुर्दैव आहे. म्हणून अशी जी माया आहे ती माया देखील अत्यंत प्रभावी आहे. कारण भगवंताच्या दोन माया सांगितल्या, त्याच्यामध्ये एक जी माया आहे ती माया भगवंताची अचिंत्य शक्ती आहे. त्या अचिंत्य शक्तीनं सगळं विश्व रचलेलं आहे आणि ती माया भगवंताच्या स्वाधीन असते. आणि ही दुसरी जी माया आहे त्या मायेच्या स्वाधीन मनुष्य झालेला असतो आणि त्यामुळे ती माया नाचवी तसा तो नाचत असतो. त्या मायेच्या पलीकडे जाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नसतं आणि म्हणून ती माया सद्वस्तूला झाकते आणि अज्ञान प्रगट करते. आणि हे जर ह्या मायेतून बाहेर काढायचं असेल तर संतांच्या संगती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे, स्वानुभवी असे सद्गुरु पाहिजेत, आत्मनिवेदनाचे तरांडे. अशा सद्गुरूंना सर्व भावे मज भजले, ते आईलीच थळी सरले माया जाळ, असं म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी. अशा सद्गुरूंना जो अनन्य भावाने शरण जाईल, आपलं सर्वस्व लोटून देईल, त्याला पलीकडे जाण्याचा प्रश्न नाही. आईलीकडेच त्याला माया नदी संपलेली असते, माया नदी त्याच्या पक्षी नसतेच म्हणून. आणि म्हणून संतांच्या जवळची जी प्रबोध शक्ती असते, त्यांनी ते सगळ्यांना हा बोध करत असतात. ही प्रबोध शक्ती येते कुठून? त्यांची साधना आणि बोलण्यासारखे चालणे. जे जे काही बोलत असतात, सांगत असतात, तसं त्यांचं आचरण असतं. साहजिकच त्यांच्या सर्व इंद्रिय ही तेजस्वी झाली असतात, ते मुखातून बोलतील तसंच होत असतं. वस्तूशी वर्णिले नवचे तेची स्वरूप संतांचे. ज्या वस्तूचं वर्णन करता येत नाही असं आपण म्हणतो, तेच संतांचं स्वरूप असतं. आणि त्यामुळे संतांच्या स्वरूपाचंही वर्णन आपल्याला करता येत नाही. काही चमत्कार संतांच्या जीवनात झालेले दिसतात, संत चमत्कार करत नाही, चमत्कार होत असतात. खरा चमत्कार हा असतो की संतांच्या संगतीत जाऊन व्यक्ती पालटून जाते. कैच्या कैरीचं जसा आंबा व्हावा, तसं जर एखादी व्यक्ती त्यांच्या सान्निध्यात राहिली तर त्याच्या देह मनबुद्धी संपूर्ण पालटून जाते आणि अतिशय एक आदर्श जीवन त्याचं निर्माण होतं की बाकीच्यांनी त्याचं अनुकरण करावं आणि त्याच्या सान्निध्यात आनंदाची प्राप्ती करून घ्यावी. म्हणून समर्थ संतांचं हे कार्य हेच सांगितलेलं आहे की प्रेम भक्तिभाव वाढवणं, नाम वाढवणं आणि अनेक दरिद्री जीव नृपती केले, असं त्यांनी म्हटलंय. ते ज्या आनंदात बोधात असतात त्याचं वर्णन करणं अवघड आहे, तरी देखील समर्थांनी आता पुढच्या ज्या ओव्यामध्ये संतांचं वर्णन केलंय. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. आनंद पाहिजे संतांकडे बघा, सुख पाहिजे, समाधान पाहिजे संतांच्याकडे बघा. कारण संत स्वरूप मुळातच ते झालेले असतात आणि स्वरूप हे आनंद रूप असल्यामुळे संतांचं रूप हे आनंद रूप आहे. म्हणून असे संत आधी भेटत नाही आणि भेटले तरी सोडू नयेत. जर कुणी सोडले तर त्याच्यासारखा दुर्दैव कुणी नाही. म्हणून संतांचं वर्णन ज्ञानेश्वरांनी देखील केलंय, ते चालते ज्ञानाचे बिंब, ते आनंदाचे अनुकार, चंद्रमेजे अलांछन, अशा अनेक प्रकाराने संतांनी संतांचं वर्णन केलेलं आहे, असं आपल्याला दिसेल. जगात सगळ्या गोष्टी मिळतात पण आनंद मिळत नाही, तो आनंद मिळवून देण्याचं काम संत करत असतात. कारण ते स्वयं आनंद रूप असतात. नचिकेताने यमराजाला जेव्हा म्हटलं तेव्हा यमराजाने अनेक आमिष दाखवली, पण नचिकेता म्हणाला मला हे काही नको, मला आत्मज्ञानच पाहिजे. त्याला जसं लक्षात आलं की तेच पाहिजे आणि तेच मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर संतांना शरण जायला पाहिजे. जी वस्तू दिसत नाही मनाला भासत नाही, जे वस्तू दृष्टीस दिसेना मनासही भासेना, संगत्यागे वीण येना अनुभवासी. आणि अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी आसीच भासे यरा गथा गोवी. अतिशय महत्वाच्या ओव्या आहेत त्या. काय म्हणतात? जी वस्तू दिसत नाही भासत नाही ती जर अनुभवायची असेल तर संगत्याग झाला पाहिजे. आणि संगत्याग ह्याचा अर्थ देह संघाचा त्याग. मी देहच नाही ह्या बोधावर येणं, देहाची आसक्ती सोडणं. देह टाकायचा नाहीये, देह असायचा आहे पण देहाची आसक्ती सोडायची आहे. आणि वस्तू म्हणजे परमात्मा, ब्रह्म, आत्मा जो आहे तोच मी ह्या बोधावर यायचा आहे. आणि अनुभव जर पाहिजे असेल तर संगत्याग पाहिजे आणि आपणच अनुभव रूप असं व्हायला पाहिजे. मी कुणीतरी आहे आणि मी त्याचा अनुभव घेतो आहे असं द्वैतात हे संभवत नाही. मीच तो आहे, वस्तू एक आपण एक असे दोन नाही आहेत, तर मीच एक आहे. गोळी गुळ आणि गोडी दोन, अग्नी आणि उष्णता दोन असत नाही. हे जसं एकच आहे तसं ते स्वरूप आणि मी एकच आहे या बोधावर यायचं आहे. हे होण्यासाठी आत्मनिवेदना उपरी चरवणापासून आत्मनिवेदन भक्तीपर्यंत नवी भक्ती आपण जर करत गेलो तर आत्मनिवेदनाच्या ठिकाणी याचा अनुभव येतो. त्याच्यानंतर पुन्हा संतांचं वर्णन करताना म्हणतात, संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. विश्रांती अनेकांना विश्रांती देते पण सर्वांना विश्रांती देऊन ती देखील थकते, तेव्हा ती ज्या ठिकाणी विश्रांतीला जाते ते हे संत आहेत म्हणतात. संत तृप्तीची निजतृप्ती, सामान्य मनुष्य सदाच अतृप्त असतो, कितीही त्याला मिळालं तरी अतृप्त असतो. तृप्ती ही आपण मिळवायची असते, आत आहे तृप्तीचा भाव. पण ही तृप्ती मला आहे ह्याची देखील जाणीव संपून तृप्तीची सहज अवस्था होणं, याला निजतृप्ती असं म्हटलंय. तृप्तीची निजतृप्ती म्हणजे तृप्तीची जाणीव नेणीवर रहित अवस्था. संत तृप्त तर असतातच, पण मी तृप्त आहे हाही बोध सोडून त्याच्या पलीकडे जाऊन ते असतात, म्हणून तृप्तीची निजतृप्ती म्हटलंय. आणि ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. आपण भक्ती करत असतो पण त्याची फलश्रुती सांसारिक मागत असतो. खरी भक्तीची फलश्रुती आहे ती संतांच्या ठिकाणी जाणं, संतांची कृपा प्राप्त होणं. अशी जर का ती फलश्रुती झाली तर खऱ्या अर्थाने भक्ती होती आहे असं आपल्याला म्हणता येईल. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नात्री पुण्याची पवित्र पुण्यभूमी. पुण्य धर्म कुठं पिकतं? संतांच्या ठिकाणी. आपल्या ठिकाणी काय पिकतं? पाप. कारण आपण जे जे काही कर्म करत असतो त्या कर्मामध्ये भगवंतच नसतो, आणि भगवंताखेरीज जे जे कर्म आहे ते पाप आहे असं संत म्हणतात. भगवंताचं विस्मरण हेच मुळात पाप आहे. आणि संतांच्या ठिकाणी भगवंतच असल्यामुळे धर्म आणि पुण्य त्यांच्या ठिकाणी पिकत असतं. संत स्वरूपाचे सत्पात्र, स्वरूप पाप पात्र करून देण्याचं, प्रत्येकाला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते संत असल्यामुळे स्वरूपाचे सत्पात्र असं त्यांना म्हटलंय. धर्माचे धर्मक्षेत्रही तेच आहे. संत समाधीचे मंदिर, समाधी म्हणजे समाधान, मंदिरातच समाधान प्राप्त होतं. पण हे समाधान आपल्याला केव्हा मिळतं? देहातीत झाल्यावर समाधान मिळतं. जोपर्यंत देहभावावर आहे तोवर समाधान नाहीये. संत देहाच्या पलीकडे असतात, साहजिकच समाधानी असतात. संत विवेकाचे भांडार, मूर्तिमंत विवेक जर बघायचा असेल तर संतांच्या ठिकाणी. कोणतीही अविवेकाची गोष्ट संतांच्या हातून घडत नाही, कारण तिथं स्वार्थाचा लवलेशच नसतो, जे आहे ते इतरांच्या कल्याणच असतं. म्हणून संत विवेकाचे भांडार, ना तरी बोली जे माहेर सायुज्य मुक्तीचे. कन्या जशी विश्रांतीसाठी माहेराला येते तसं संत हे माहेर आहे. श्रांत जीवाला ज्या मुक्ती पाहिजे असतात त्याच्यामध्ये ही सायुज्य मुक्ती आहे. आणि निर्गुणी जे अनन्यता तेच मुक्ती सायुज्यता. त्या अनन्य निर्गुणाच्या ठिकाणी अनन्य होणं ही सायुज्यता मुक्ती आहे. जीवशिवाची गाठ तिथं पडत असते आणि जीवाला विश्रांती मिळत असते. म्हणून संत हे माहेर आहेत असं म्हटलंय. संत सत्याचा निश्चय, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप. संतांनी सत्याचा निश्चय केलेला असतो. एक परमात्माच सत्य आहे आणि बाकी सगळं असत्य आहे असा त्यांचा पक्का भाव असतो, तो अनुभव असतो. त्यामुळे सत्याचा निश्चय केलेले असे ते संत असतात. संत सार्थकाचा जयो, संतांच्या ठिकाणी जर जाता आलं तर जीवनाचं सार्थक घडतं. त्यामुळे सार्थक करून देणारे ते संत असतात. आणि संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप, जी काही आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे ती संतांचा, म्हणजे त्याला वेळ लागत नाही. अमुक वाजता अमुक वेळेला अशी वेळ ठरलेली नसते. ज्या वेळेला संतांची कृपा होईल त्याच वेळेला तो साधक सिद्धरूप प्राप्त करून घेऊ शकतो. संत हे समजून घेणं कठीण आहे. त्याचं कारण संत हे सूक्ष्म आत्मतत्वाशी एकरूप झालेले असतात. त्या आत्मतत्वाचा स्वरूपाचा आपल्याला बोध नसतो, त्यामुळे संत कळत नाही. आणि म्हणून हे संतांचं वर्णन जरी ऐकलं तरी आपल्याला ते फारसं लक्षात येत नाही, किंबहुना त्याचं आकलन होत नाही. पण साधना करायला लागलो की लक्षात येईल. मोक्ष श्रेया अलंकृत आईस हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. संत हे कसे असतात? मोक्षश्रीनं अलंकृत झालेले असतात. शब्द छान आहे, अलंकृत झालेले असतात. मग ते काय करतात असं ते विचारात, असंख्य दरिद्री जीव जेव्हा त्यांच्याकडे जातात त्यांना आनंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट बनवण्याचं सामर्थ्य या संतांच्या मध्ये असतात. म्हणून त्यांनी अनेक दरिद्री जीवांना नृपती केलेले आहे असं म्हणतात. बाकीच्या गोष्टीला नाश आहे, परंतु मोक्ष प्राप्त झाल्यानंतर त्याला कधीही नाश नाही अशी नाश न होणारी संपत्ती संत देत असतात. म्हणून त्यांचं मोठेपण आहे. ते कसे आहे? जे समर्थपणे उदार, ते उदारही आहेत आणि द्यायला काहीही द्यायला समर्थही आहेत. म्हणून ते समर्थपणे उदार आणि अत्यंत दानशूर आहे. सर्वस्व देण्याची त्यांची तयारी असते. संत कुठल्याही कृतीनं काही घेत नसतात तर सर्वस्व देत असतात, असा अनुभव साधनेने कळतो. तोपर्यंत लक्षात येत नाही. तयांचे नि हा ज्ञान विचार दिदला न वचे, असे जे संत आहेत ते आपल्याला जर काही देत असेल तर ज्ञानाचा विचार देतात की जो ज्ञानाचा विचार कधीही जाणारा नाही, पुसट होणारा नाही, त्याला नाश नाही. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत, पुढे होतील, अनेक चक्रवर्ती सम्राट होऊन जातील, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. ते तुम्हाला आणि काही काही गोष्टी देतील, पण सायुज्य मुक्ती ही जी देण्याचं काम आहे हे संत करू शकतात, इतर कोणाची ती ताकद नाही. जे त्रैलोक्य नाही दान ते करीती संत सज्जन. त्रैलोक्यात जे दान कधी कुणी करू शकत नाही, देव देखील करू शकत नाही, ते संत करतात. तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे, त्यांचं मोठे पण काय सांगणार. जास्तीत जास्त प्रयत्न समर्थांनी केलाय, ज्ञानेश्वर महाराजांनी केलाय, तरी शेवटी त्यांनी देखील हात टेकलेले आहेत आणि पुढे, आणि पुढे ते म्हणतात स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवीजे माथा हेची भले. आम्ही जे वर्णन करू शकत नाही त्यांच्या चरणी माथा टेकावा हेच खरं आहे. म्हणजे त्रैलोक्याहून वेगळे जे वेदश्रुतीशी नाकळे तेच. वेदश्रुतीला आकलन नाही, त्रैलोक्यापेक्षा वेगळं अशी जी वस्तू आहे किंवा जे परब्रह्म आहे ते ज्यांच्यामुळे प्राप्त होत. ऐशी संतांची महिमा बोलिली तिथुकी उणी उपमा, जयाचे मुख्य परमात्मा प्रगट होय. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा वृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.